ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी वक्रंदनाथाय नमः। पावसाळ्याचे दिवस होते। दुपारी पावणेबाराच्या दरम्यान आम्ही काही जणी केंद्रात ध्यानासाठी गेलो होतो। आम्हा 5-7 जणींना स्वामीजींनी घरात बोलवले। सद्भक्त नीला लीला गोरे, मी, सुलोचना अशा काही जणी स्वामीजींच्या खोलीत गेलो। तेथे स्वामीजी त्यांच्या कॉटवर बसलेले होते। सौ सरला आईही बसलेल्या होत्या। आम्ही खाली बसलो। आमच्यापैकी 2-3 जणींना सर्दी झालेली होती। त्यांनी स्वेटर्स घातलेले होते। आईंच्या हे लक्षात आले। त्यांनी विचारले, तुम्हाला बरे नाही का? सुलोचना आणि मी म्हणालो, हो थोडी सर्दी झाली आहे। स्वामीजी आश्चर्य करत म्हणाले, अशी कशी सर्दी होते तुम्हाला? माझा आणि सरला ताईचं वय झालं आहे, पण असं काही होत नाही सहसा। तुम्ही नीट व्यायाम करत नाही। सरला ताई तरुण वयात घोड्यावर मान टाकून रपेट मारत असे। सरला ताई हाताने प्रश्नार्थक मुद्रा करत म्हणाल्या, आता कुठे आहेत घोडे? पूर्वी घरातच घोडे होते। स्वामीजी किंचित हसत म्हणाले, आता घोडेही नाहीत आणि व्यायामही नाही। मी आता केंद्रात जाते आणून ठेवणार आहे दोन। केंद्रात आल्यावर तासभर जात फिरवायचं, मगच तासभर ध्यान करायचं। सरला आई आमची बाजू घेत बोलू लागल्या, ह्या मुलींनाही घरात खूप कामे असतातच, आता जाते कुठे आणून ठेवणार आपण? स्वामीजी आपले म्हणणे पुन्हा मांडत बोलू लागले, ठेवू कोपऱ्यात, पण व्यायाम व्हायलाच हवा। इतक्यात एक भगिनी आली। स्वामीजींच्या अगदी पायाशी ती बसली। हळू आवाजात काही बोलत होती। तिच्या प्रापंचिक गोष्टी ती सांगत असावी। मागे आम्हाला नीट ऐकू येत नव्हते। स्वामीजी तिला म्हणत होते, होईल होईल, सर्व ठीक होईल, धीर धर। मग घोड्यावर बसल्याची नक्कल करत, दोन्ही हातांची मनगटे एकमेकावर ठेवत, मान किंचित तिरपी करून चेहरा अगदी रडका करत म्हणाले, रडत राहू घोड्यावर बसले असं कसे चालेल? तुम्ही सर्वांनी धीर धरून मोठ्या हिमतीने जीवन जगलं पाहिजे। छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जायला नको। नाहीतर एखादा मोठा प्रसंग आला तर तुम्ही तोंड कसे द्याल? सद्गुरूंवर भार टाकून आपले स्वकर्म करत स्वस्थ राहायला शिकलं पाहिजे. आम्ही सर्वजण लक्ष देऊन ऐकत होतो. इतक्यात स्वामीजी म्हणाले, हा उठा आता, मी काही प्रवचन करत नाहीये, ध्यानाला जाऊन बसा तिकडे. आम्ही त्या दोघांना नमस्कार करून केंद्रात गेलो. माझे कुलसासरे तीर्थरूप काका हे शिस्तीचे आणि आपल्या मतांशी प्रामाणिक होते. स्वामीजींना ते पूर्वीपासूनच ओळखत होते. अगदी साधी सज्जन व्यक्ती म्हणून स्वामीजी त्यांना आवडतही होते. परंतु काकांना ध्यान, केंद्र, प्रवचने इत्यादी कारणार्थिक गोष्टीत रस नव्हता. डोळे मिटून ध्यान करून काय होणार असे त्यांना वाटे. त्यामुळे स्वामीजींनी निवडलेली केंद्रातून मुलगी म्हणून ते माझ्याकडे सारखे परीक्षेने पाहत. मी सर्व घर आवरत असे, सर्व वस्तू जागच्या जागी ठेवत असे. घर आवरताना एक छानसा फ्लॉवर पॉट मी नीट दिसेल अशा जागी ठेवला. तो काकांनी रागाने बनताच कुठल्या तरी जागी ठेवला, कुणासही न दिसेल असा. नंतरच्या 2 दिवसात स्वामीजींकडे जाण्याचा योग आला. त्यांनी घरचे हाल अहवाल विचारले. मी त्यांना फ्लॉवर पॉटचा प्रसंग सांगितला तर ते हसत हसत म्हणाले, तुला एक युक्ती सांगतो, तुला जिथे तो फ्लॉवर पॉट ठेवून हवा असेल त्याच्या विरुद्ध दिशेला तो नेऊन ठेव, म्हणजे काका तो उचलून तुला हवे त्या ठिकाणी ठेवतील बरोबर, मग दोघांचेही समाधान होईल. तुझा पॉट हवे तिथे तुला ठेवून मिळेल आणि कटुता मिळता तुझं कामही होईल. स्वामीजींची युक्ती ऐकून हसू आले आणि पटलेही. स्वामीजींच्या सहवासात जशी साधनाची गोडी लागते त्याचबरोबर आपल्या स्वभावातील दोषांचीही जाणीव होऊ लागते. एकदा स्वामीजींपाशी बोलताना हा विषय निघाला. मी त्यांना सांगत होते, मला राग किती कटकन येतो. स्वामीजी म्हणाले, अगं ते तर आहे, पण जातोही लवकर हे बरे आहे. संतांच्या सहवासात आपले दोष लक्षात येऊ लागतात. तुलाही आता तुझे दोष समजू लागले आहेत. ही पहिली पायरी आहे. संतांच्या सहवासात आपला स्वभावही आपल्याला थोडाफार लक्षात येऊ लागतो. अधून मधून बोलताना मी ठसकत होते ते त्यांच्या लक्षात आले. ते म्हणाले, तुला ठसकल्यासारखे का होत आहे? मी म्हणाले, सर्दी नाहीये पण ठसका येतोय. त्यांनी विचारलं, काय खाल्लंस? विचार करत मी म्हणाले, तसं वेगळं फारसं काही नाही, पण अंजू आणि मी ध्यानासाठी एकत्र आलो की थोडस वेफर्स खातो अधून मधून. स्वामी म्हणाले, तुला आवडतात काय? मी म्हणाले, हो, आणि तुलाही आवडतात. स्वामी मान हलवत म्हणाले, हा, पण त्यांनाच तुला खोकला येतोय, कधीतरीच खावेत वेफर्स. साधनेसाठी जमीन ध्यानानंतर वेफर्स खाता काय? असं म्हणून ते मान हलवत हसू लागले. पुढे स्वामीजी बोलू लागले, हे बघ, आपण जे काही खातो पितो त्यातूनच पुढे परिणाम होतात, शरीराला ते भोगावे लागतात. जगाच्या अनुभवातून होणारे परिणाम, जीवनाविषयीचे आपले चिंतन जसे असते त्याचे परिणाम मनावर होतात. बुद्धीच्या निर्णयाचे परिणाम बुद्धीवर होतात. म्हणून भगवंताकडे सद्बुद्धी मागावी. याकरता थोडे सावध हवे. काय समजलीस? असे म्हणून ते माझ्याकडे मोठ्या प्रेमाने बघत होते. पूजनीय स्वामीजी आपल्यातील दोषांना, वर्तनातील चुकांना सतत माफ करत असतात. अशी जाणीव मला होत होती आणि आजही आहे. किंबहुना माझ्यातील मनबुद्धीची ते स्वच्छता करून माझे अंतःकरण सुस्नात करत असतात असे मला वाटते. नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही, नसे प्रेम हे राम विश्राम नाही. असा दीन अज्ञान मी दास तुझा, समर्था जमी घेतला भार माझा. अशी माझी अवस्था. त्यावेळी आणि आजही चुटपुट लागते की स्वामीजींना मी किती त्रास देत आहे. एकदा मी स्वामीजींना म्हणाले, माझ्यामुळे किती त्रास होतो तुम्हाला, माझ्या विचारात वागण्यात अनंत चुका होत असतात. असं वाटतं तुमच्याकडे इथे येऊन तुम्हाला त्रास देणं बरोबर नाही. स्वामीजींनी माझ्याकडे अतिशय स्नेहपूर्ण दृष्टीने बघितले. मला म्हणाले, मी आई आहे तुम्हा सर्वांची, मला कसलाही त्रास होत नाही तुमच्यामुळे. लक्षात ठेव, इथे मला त्रास होतो म्हणून यायचं नाही असं कधी करू नकोस. काय समजलीस? हे ऐकून मला खूप खूप बरं वाटलं. त्यावेळची माझी एक मैत्रीण होती, मंजिरी कोपरकर. स्वामीजींकडे जाऊन आल्यावर ती मला कधी कधी स्वामी तिच्याशी काय बोलले हे सांगायची. त्यात तिच्या बोलण्यात आले की स्वामी तिला म्हणाले की तू इथे आल्याने मला आनंद होतो. हे ऐकून मलाही आनंद झाला. यावेळी स्वामीजींचे भाव कसे असतील अशी उत्सुकता वाटली. त्याचवेळी मनात एक विकल्पाची सूक्ष्म छटा उमटली. आतापर्यंत स्वामीजी मला असे कधी काही म्हटले नव्हते. माझ्या मनातील हा विचार तेव्हाच संपला. मी हा प्रसंग विसरून सुद्धा गेले. एक दिवस स्वामीजींकडे गेले असताना ते मला म्हणाले, तुम्ही सर्व साधक इथे येता आणि तुम्ही माझ्यावर प्रेम करता, ही सर्व संतांची कृपा आहे. तुमच्याकडे बघून स्वरूपानंदांना किती आनंद होत असेल. काही क्षण स्वामीजींच्या कर्जदारीकडे बघत ते होते. जणू स्वामीजींशी त्यांचा मुख संवाद चाललेला होता. पुन्हा माझ्याकडे वळून अतिशय वात्सल्यपूर्ण नजरेने बघत मृदू स्वरात ते म्हणाले, तू आल्याने सुद्धा मला खूप आनंद होतो. हे ऐकून मला खूप बरं वाटलं. म्हणजे त्यांनी सांगितलेला प्रसंग तो एकदम आठवला. एकदा स्वामींचा निरोप देण्यासाठी केंद्रातील एका भगिनीकडे मला जायचे होते. तिच्याकडे जाऊन आल्यावर मी स्वामीजींकडे गेले. ते बाहेरच्या खोलीत बसलेले होते. मी समोर मॅटिंगवर बसले. त्यांनी विचारले, गेली होतीस का उमाताईकडे, दिलास का निरोप? मी म्हणाले, हो जाऊन आले, सांगितले सर्व काही. मिस्किलपणे असत स्वामीजी म्हणाले, घरात कशी गेली होतीस तिच्या? काय डोक्यावर घेऊन गेली होतीस ना? प्रश्न ऐकून मी स्तब्ध झाले. काही उलगडा सांगणार, काय डोक्यावर घेऊन जायचे म्हणजे नेमके काय करायचे आणि तिच्याच घरी असं का जायचे? या कशाचाच उलगडा मिळणार? माझी गोंधळलेली अवस्था बघून त्यांना अजूनच हसू येऊ लागलं. मला समजावत स्वामी म्हणाले, अगं उमाला स्वच्छतेची फार आवड आहे ना. कोणी आले गेले की ती लगेच झाडते. कारण काय तर कोणाचीही पायधूळ आपल्या घरात पडू नये म्हणून. तिला त्रास नको ना झाडायचा म्हणून मी तुला तसं म्हणालो. मग तो थोडे गंभीर झाले. मग म्हणाले, स्वच्छता चांगली पण त्याचा अतिरेक नको. कुठलाही उत्तम गुण झाला तरी त्याचा अतिरेक साधकांनी टाळला पाहिजे असे स्वामीजींना वाटे. परमार्थाविषयी तसेच संतांविषयी सुद्धा फार वेगवेगळ्या कल्पना असतात आपल्या. मला वाटायचे स्वामींना विशेष शक्ती आहेत, त्यामुळे त्यांना गरम लागले तर चटका वगैरे काही बसत नाही. मी एकदा घाबरत घाबरत त्यांना विचारले, तुम्हाला आमच्याप्रमाणे गरम वस्तूमुळे चटका बसतो का? बाजूला बसलेल्या सरला आई हसू लागल्या. स्वामीजी माझ्याकडे बघत म्हणाले, हो मला तुमच्याप्रमाणेच चटका बसतो. तुम्ही लोक फार भोसटपणे विचार करता. तसाच दृष्टिकोन मग परमार्थाकडेही होतो. तुमच्याप्रमाणेच मला भावभावनाही आहेत. फक्त मी दुरून पाहतो त्याकडे. आले का लक्षात? मी मान डोलवली. नंतर त्यांना नमस्कार केला. स्वामीजींच्या सहवासात जीवनाविषयी उत्तम शिकवणूक सर्वांना मिळत असे हे आपल्या सर्वांचं भाग्यच आहे. श्री कृष्ण अर्पण.
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। गुरु सी बजावे रज कण हो सावे, गुरु सी बजावे रज कण हो सावे, रूप साजिरे नितांत सुंदर रूप साजिरे, नितांत सुंदर प्रेम शब्द भाषण मधुतर, प्रेम शब्द भाषण मधुतर, आशीर्वचन दृष्टि सुधाकर, आशीर्वचन दृष्टि सुधाकर, वर्षावात नावे रज कण होनी जावे, गुरु सी भजावे रज कण हो सावे, निज हृदय चा प्रेम मंदिरी, निज हृदय चा प्रेम मंदिरी स्मृति रव गुंजन हो तंतरी, स्मृति रव गुंजन हो तंतरी, पवित्र तेजी पावन मंजिरी, पवित्र तेजी पावन मंजिरी बनी समर्पित भावे रज कण हो जावे, गुरु सी भजावे रज कण हो जावे, स्थिति गति मति तुझा कृपे ने, स्थिति गति मति तुझा कृपे ने, गंधित होनी समरसते ने, गंधित होनी समरसते ने, व्यापुन जीवन तुझा चिंतन, व्यापुन जीवन तुझा चिंतन, अविरत मार्ग क्रमावे रज कण होनी जावे गुरु सी भजावे। रजकण हो जावे परम दयेची अमित साठवण परम दयेची अमित साठवण घडो सेवथा अनुरेणु तुन घडो सर्वथा अनुरेणु तुन घेता वेचुनी तेजाचे कण घेता वेचुनी तेजाचे कण जीवन उजळून जावे रजकण होऊन जावे गुरुसी भजावे रजकण होऊन जावे तुझा निरंतर सेवक भावे तुझा निरंतर सेवक भावे चरणी तुझिया रमणीय सावे चरणी तुझिया रमणीय सावे मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेमी सवई धरावे रजकण होनी जावे गुरु सी भजावे रजकण होनी जावे।
खूपच छान सद्गुरूंचा वास आपल्या अंतरंगात आहे हे कसे समजते। मागे आपण म्हणाला होता त्याप्रमाणे ध्यानात विचारांमध्ये भरकटल्याची जाणीव करून देणारे सद्गुरूच असतात। त्याप्रमाणे साधना जशी जशी पुढे जाईल तसे तसे सद्गुरूंचे अस्तित्व जास्त ठळकपणे कळते का? असल्यास ते कसे? नियमित साधना करणाऱ्या साधकाला सद्गुरू ध्येयापर्यंत कसे नेतात? त्याच्या काही खुणा साधकाला कळतात का? खूप शिष्य वाढले तरी सद्गुरूंचे लक्ष प्रत्येकाकडे कसे असते? कंसात म्हटले असतेच याची 100% खात्री आहेच, पण हे कसे घडते याबद्दल उत्सुकता आहे म्हणून विचारले. सद्गुरूंचा वास आपल्या अंतरंगात आहे हे कसे समजते? एखाद्या व्यक्तीचा वास किंवा त्याची तीव्र आठवण, स्मरण किंवा अस्तित्वच दुसऱ्या व्यक्तीच आपल्या अंतरंगात आहे हे आपल्याला आपल्यापैकी कित्येक जणांना अनुभवाला आलेलं आहे. ते प्रेमामुळे होतं. प्रेम हे त्याला कारण आहे. ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे असे दोन तरुण आणि तरुणी आपल्या स्वतःमध्ये वास न करता दुसऱ्याच्या अंतरंगात, आपल्या प्रियकराच्या अंतरंगात प्रेयसी वास करत असते आणि प्रेयसीच्या अंतरंगात प्रियकर वास करत असतो हे समजतं की समजत नाही? हे समजतं. याचं कारण असं की आपलं खूप प्रेम असल्यामुळं आपल्या अंतर्यामी फक्त त्याचाच विचार असतो. त्याला काय आवडतं, त्याला कोणता रंग आवडतो, त्याला कोणता पदार्थ आवडतो, त्याला कोणते कपडे घातलेले आवडतात, अंतरंगात वास असणं ही भावदशा आहे. आईचा वास आपल्या अंतरंगात आहे हे लहान मुलाला कळतं की कळत नाही? कळतं. कुठेही असेल तरी त्याला आईची आठवण अनुस्यूत असते कारण त्याचं आईवर इतकं प्रेम असतं. आणि आईला आपला मुलगा अंतरंगात आहे असंच वाटत असतं. त्याचा वास तिच्या अंतरंगातच असतो. घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. पिलू कुठं असतं? पिलापाशी लक्ष ठेवण्यासाठी पिलू आपल्या घरट्यात असतं आणि घार कितीतरी दूर असते. पण त्या घारीला, घारीचं सगळं लक्ष आपल्या पिलाकडे असतं, म्हणजे अंतर्यामी असणाऱ्या पिलाकडे असतं, पिलाच्या स्मृतीकडे असतं. म्हणून सद्गुरूंचा वास आपल्या अंतरंगात आहे हे सद्गुरूंवर प्रेम करावं आणि ओळखावं. त्याच्याशिवाय नाही ओळखता येणार. आणि हे प्रेम एक भक्तीर विशिष्यते असं जर असेल, एकावरच प्रेम इतकं जर तीव्र असेल तर आपल्यालाही समजतं आणि सद्गुरूंनाही समजतं. ते रेसिप्रोकेट होतं. एकाच वेळेला दोघांनाही समजतं. असं होऊ शकत नाही की फक्त एकाला समजलं आणि दुसऱ्याला समजलं नाही. असं होऊ नाही शकत. पण त्याच्यासाठी सद्गुरूंवर जे प्रेम आहे ते प्रेम आपण करत नाही असं नाही. तरी देखील आपल्याला प्रश्न आहे की सद्गुरूंचा वास आपल्या अंतरंगात आहे हे कसं समजायचं? आपणही सद्गुरूंवर प्रेम करतो, पण आपण आपल्या पत्नीपेक्षा सद्गुरूंवर प्रेम करायला पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या पतीपेक्षा सद्गुरूंवर प्रेम करायला पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या मुलांपेक्षाही सद्गुरूंवर प्रेम करायला पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या माता पित्यांपेक्षाही सद्गुरूंवर प्रेम करायला पाहिजे. त्यासाठी हे समजण्यासाठी सद्गुरूंसारखं प्रेम कुणावरच नाही. इतकं सद्गुरूंवर प्रेम करायला जर जमलं, पैशावर आपलं जे प्रेम आहे त्याच्यापेक्षाही अधिक सद्गुरूंवर, आपल्या घरादारांवर, सातबाराच्या उताऱ्यावर, सिटी सर्व्हेच्या नोंदीवर आपलं जे प्रेम आहे त्याच्यापेक्षाही अधिक, सर्वांपेक्षाही अधिक असं प्रेम आपण जर करू शकलो तर सद्गुरूंचा वास आपल्या अंतरंगात आहे हे समजत, स्पष्ट समजत. कोणत्या सिनेमात किंवा कादंबरीत श्यामची आई, की श्यामची आई गेली तरी देखील आई श्यामला मार्गदर्शन करायची, कशी कशी करायची. श्यामच्या अंतर्यानीच ती होती. त्याला भूक लागली तर त्याला ती स्वप्नात खाऊ पिऊ घालायची. शाळेत मुलांनी चिडवलं, पोरका म्हटलं, मारलं, तर जवळ घ्यायची, आपल्या मांडीवर त्याचं डोकं घेऊन कुरवाळायची, ही श्यामची भावावस्था आहे. आई नव्हती, आई गेलेली होती, पण मुलाला हे समजतं. एवढंच नव्हे, मी जरी म्हटलं की आपल्या आईपेक्षाही सद्गुरूंवर अधिक प्रेम करावं, तरी देखील आईचं प्रेम, आईच्या प्रेमाला कुठं उणे आणण्यासाठी मी म्हटलं नाही. आईच्या प्रेमाला उपमा नाही, आईच्या प्रेमाची तुलना नाही, पण तिच्यापेक्षाही अधिक प्रेम असं मला म्हणायचं आहे हे नक्की. अगदी वयाच्या 80 वर्षाच्या व्यक्तीला देखील ठेच लागली तर तो आईचं नाव घेतो. त्याच्याऐवजी स्वामीजींचं नाव येणं, अशा रीतीने प्रेम करून पाहायला पाहिजे. अंतरंगात वास आहे हे नंतर कळेल. आधी प्रेम तर करता येऊ देत, पण अशा अशा प्रेमाने सद्गुरूंचा वास आपल्या अंतरंगात आहे असं समजतं, स्पष्ट समजतं. मग ते खूप टेक्निकल आणि थिअरेटिकल आहे की ध्यानामध्ये कसं समजतं, व्यवहारामध्ये कसं समजतं, ते बुद्धीने तुम्हाला समजू शकेल, पण आधी मी जे बोललो ते तुम्हाला बुद्धीने कळणार नाही. ते तुम्हाला हृदयाच्या नेत्रांनी समजेल, बुद्धीच्या नेत्रांनी नाही. मागे आपण म्हणाला होता त्याप्रमाणे ध्यानात विचारांमध्ये भरकटल्याची जाणीव करून देणारे सद्गुरूच असतात. आपल्या प्रत्येक भरकटलेल्या क्षणी आपल्याला जाग्यावर आणण्याचं काम सद्गुरूच करत असतात. ध्यानात देखील ध्यान ही अधिक सूक्ष्म क्रिया मात्र आहे, कारण आपण तर विचारांच्या मागे होतो, आपण तर सतत विचारांमध्ये निमग्न होतो आणि एका विचाराच्या नंतर दुसरा तिसरा असे. अशा वेळेला आपण विचारांच्या मागे धावतो आहोत हे आपल्याला आपल्यामुळे कळणं तर शक्य नव्हतं, कारण आपण विचारांच्या मागे धावत होतो. अशा वेळेला आपण विचारांच्या मागे धावत गेलो आपण खरं तर ध्यानाला बसलेले आहोत असं करायला नको हे सांगणारे सद्गुरूच असतात असं मी म्हटलेलं होतं. सद्गुरु असती हृदयात असत शिष्याते जागवित या न्यायाने सद्गुरूच ते करत असतात. पण ही भावदशा आहे असं लक्षात घ्या, कारण कधी कधी असंही म्हटलं जातं की आत्म्यामुळे समजत. जो सदैव जागृत असतो, जागृती स्वप्न आणि सुषुप्ती यांच्यापेक्षा पलीकडचा जो जागृतीमध्येही जागा असतो, झोपेमध्येही जागा असतो, स्वप्नामध्येही जो जागा असतो, तो खरा जागृत सुषुप्त अवस्थेमध्येही जागृत असणारा, स्वप्न जागृतीमध्येही जागृत असणारा, ही जी जागृती आहे ती आत्म्यामुळे आहे, तुरीय स्थितीमुळे आहे असंही म्हटलं जाऊ शकतं. सद्गुरूच असं म्हणायचं कंपल्शन नाहीये. आत्म्यामुळेच तुम्हाला समजतं, तुम्ही आत्मरूप व्हायला बसलेले आहात त्यामुळेच तुम्हाला समजतं की तू विचारांच्या मागे भरकटतोयस असंही मी कधीतरी म्हणेन. पण सद्गुरूंमुळे समजतं हेही म्हणता येऊ शकतं, कारण त्या आत्म्याच्या ठिकाणी सद्गुरूंचा वास असतो. त्यांचं स्वरूपच मुळात आपल्या अंतर्यामी असणारी आपली अविनाशी शुद्ध जाणीव असं असतं. ते त्यांचं खरं स्वरूप असतं. सद्गुरूंचं स्वरूप, शिष्याचं स्वरूप आणि कोणाचं स्वरूप अशी वेगवेगळी नाहीयेत. एका आत्मस्थितीमध्येच सर्वजण समर्पित होतात, लीन होऊन जातात. त्याप्रमाणे साधना जशी पुढे पुढे जाईल तसे सद्गुरूंचे अस्तित्व जास्त ठळकपणे कळते का? प्रेमामुळे सगळं कळतं, श्रद्धेमुळे सगळं कळतं, एवढं लक्षात आपण घ्यावं. तर मग निश्चितच समजतं, सद्गुरूंचं अस्तित्वच नव्हे तर सद्गुरूंची भेटी होते. आपल्याला, मला तर असा प्रश्न 100 वेळेला पडलेला होता की हे आहेत तरी कोण? सच्चिदानंद तनू असणारे इतकं सखोल व्यक्तिमत्व आपल्यावर अकारण प्रेम करणारे, हिताची गोष्ट सर्वांना सांगणारे, त्याकरता झिजणारे, कष्ट घेणारे, आपण त्यांच्याकरता खरं म्हणजे काही करू शकत नाही, काही करतही नाही अशी वस्तुस्थिती असताना ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, कोणताही लाभ नसताना आपली अमृता जर्मनीला गेलेली होती तर तिथं तिने फोटो ठेवलेला होता स्वामीजींचा आणि माझा तिच्या टेबलवर. तर ती ज्यांच्या घरी उतरलेली होती तर त्या म्हणाल्या की हा कोणाचा फोटो आहे? ते म्हणे आमचे सद्गुरू आहेत. असं तर त्यांना कळत नाही, आम्ही यांच्याकडे काही विचारायला जातो, मार्गदर्शन घ्यायला जातो. मग त्या असं म्हणाल्या की त्यांची कन्सल्टेशन फी काय असते? युरोपियन मनाला हे समजत नाही, पाश्चात्य मनाला हे समजू शकत नाही, कारण त्यांना कुठलीही गोष्ट प्रदान करताना तो शुद्ध व्यवहार असतो. मग यांची कन्सल्टेशन फी काय असते? तशी कन्सल्टेशन फी जर द्यायची झाली तर माझी स्वामीजींना तशी फी देण्याची कुवत ऐपत होती का? नव्हती असं मला वाटतं. जेमतेम पगार, जेमतेम पैसे पुरत असत आणि थोडेसे शिल्लक राहत असत, ते अजून कन्सल्टेशन करता जर खर्च करायचे झाले तर माझ्याकडे काहीच शिल्लक उरलं नसतं. पण त्यांनी माझ्याकडे कधी पैशाचाच विषय काढला नाही, मी त्यांच्याकडे जाऊच शकलो नसतो. असं सगळं जर लक्षात आलं असं वाटायचं की हे कोण आहेत, का हे सगळं करतात, आपलं जीवन उन्नत व्हावं यासाठी म्हणून हे का धडपड करतात, यांचं स्वरूप काय, हे कुठून आले, कशा करता आले, ते सगळं समजतं. त्यांचं स्वरूप आपल्या स्वरूपाशी आपण जेव्हा भेट घेतो तेव्हा तिथं जे अस्तित्वमान असतं ते आपलं आणि त्यांचं स्वरूप एकच असतं. ते भेटतात देखील, त्यांची भेट देखील होते. त्यांची जशी देहानी भेट होते तशी एकत्वानी ध्यानाच्या वेळेला त्यांची भेट देखील घडते. त्यामुळे साधना जशी जशी पुढे जाईल तसे तसे सद्गुरूंचे अस्तित्व जास्त ठळकपणाने कळते का, कळत असल्यास ते कसे तेच आता सांगत होतो. नियमित साधना करणाऱ्या साधकाला सद्गुरु ध्येयापर्यंत कसे नेतात, खर तर हा प्रेमाचा व्यवहार आहे, खरच हा प्रेमाचा व्यवहार आहे. हा केवळ साधनेचं कर्म आणि आत्मज्ञान एवढा नाहीये. माझ्यापाशी खूप जण बोलायला येतात, प्रक्रिया विचारतात आणि काय करायला पाहिजे ते विचारतात. मीही सांगतो, मला खरं आतून सांगायचं असतं ते प्रेमाबद्दल सांगायचं असतं, पण प्रत्येक वेळेला सांगू नाही शकत, प्रत्येक वेळेला बुद्धिगम्यता नाहीये. श्रद्धाच काम करते, प्रेमच काम करतं. प्रेमामुळे आणि श्रद्धेमुळे आपल्या भावनेचे डोळे पाहायला सुरुवात करतात, भावनेचे नेत्र उघडतात. एरवी साधना देखील त्या मनाने तशा स्थूलच गोष्टी आहेत. साधना जरूर तरल करतात माणसाला, व्यक्तीला तरल करतात, पण त्याच व्यक्तीला तरल करतात की ज्याच्या अंतर्यामी खूप प्रेम भरून राहिलेला आहे तो जास्त. माझ्याकडे एक साधक नवरा बायको दाम्पत्य आलेलं होतं आमच्या शुक्रवार पेठेतल्या घरी. असाच मी बुधवारी बसायचो. ते आपल्या केंद्रात येतात, रविवारी येतात किंवा जमेल तसे येतात. तर ते गृहस्थ सांगत होते की तशी 7-8 वर्ष अनुग्रह घेऊन झाली पण अजून काही ध्यान तितकस जमत नाही, भाव आणता येत नाही, विचार थांबत नाहीत, विचारांकडे साक्षीत्वाने कसं पाहायचं हे नीट कळत नाही. मात्र मी नियमाने 1 तास रोज ध्यानाला बसतो. ते माझ्या माहितीचेच आहेत, मी त्यांच्या घरीही गेलेलो होतो. मी रोज नियमाने 1 तास ध्यानाला बसतो आणि हे जमेपर्यंत मी ते करणारच आहे, पण मला अजून याच्यातलं काही जमत नाहीये. अनुग्रहाच्या पूजे करता आले ते. त्यांनी मला पटकन हार घातला, नारळ पाकिट माझ्या हातात दिलं, प्रसाद दिला, नमस्कार केला आणि निवेदन केलं. मग त्यांच्या पत्नी उठल्या. त्यांनी तसंच त्यांच्यासारखंच पतीसारखंच बाजूला माझ्या ताट ठेवलं, पण त्यांच्या आणि यांच्या हार घालण्यापासून सगळ्यामध्ये फरक होता. ते सगळं झाल्यावर त्या बसल्या माझ्या समोर आणि मला म्हणाल्या की अनुग्रह घेतल्या दिवसापासून फार बरं वाटतंय, 8 वर्ष झाली, खूप बरं वाटतंय. प्रत्येक वेळेला ध्यानात मला समाधान मिळतं, तुम्ही सतत माझ्या बरोबर आहात असं वाटतं. पंढरपूरला गेले, हिमालयामध्ये आम्ही जाऊन आलो, पण तुम्ही बरोबर नाही असं मला कधी वाटलं नाही आणि माझं खूप समाधान होतं. मला विचार उठतच नाहीत म्हणाल्या. माझं ध्यान चांगलंच होतं, कारण विचारांचा मला कधी प्रश्नच जाणवला नाही. खूप तुम्ही मला दिलत असं त्या मला म्हणाल्या. मी दोघांनाही एकसारखंच दिलेलं होतं, दोघांचाही अनुग्रह एकाच वेळेस झालेला होता. तुमची कृपा मला नेहमी जाणवते असं म्हणाल्या. तर नियमित साधना करणाऱ्या साधकाला ध्येयापर्यंत जाण्यासाठी मी आता जे सांगतो आहे तशा काही गॅप्स भरून काढायलाच लागतील. सर्व संतांची जरी जीवन पाहिली तरी देखील आपल्या सद्गुरूंबद्दलचं अपरिमित प्रेम आपण ऐकलं ना. ते श्रीकांत देसाई इथं आले, ते बाबू देसाई, तर गावठी गुलाब देखील त्यांना कोणी दिला तर ते असा हुंगायचे म्हणायचे. आमच्या बाबांना हा फार आवडायचा म्हणे. बाबांना म्हणजे गणेशनाथांना हा गावठी गुलाब फार आवडायचा. कुठलीही गोष्ट पाहिली की बाबांची आठवण, हा पदार्थ. बाबांना आवडत असे, बाबा असं म्हणत, बाबा तसं म्हणत. बाबा 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 आणि बाबा स्वरूपानंदांचं सांगतोय. बुद्धी सूक्ष्म होण्यासाठी ती कोमल होणं देखील गरजेचं आहे, मृदू होणं देखील गरजेचं आहे. नियमित साधना करून ध्येयाप्रत जाणाऱ्या साधकाला याची गरज आहे. भगवंतांनी देखील श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति असं सांगितलेलं आहे. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रणिपात हा सदान कदाचा असावा. एकदा प्रणिपात झाला शरण गेलो संपलं आता असं नसावं. प्रणिपात परिप्रश्न आणि सेवा जन्मभर असावी. तत्पर संयतेंद्रिय श्रद्धा जन्मभर असावी. आत्मवस्तू ध्यानामध्ये केवळ दृग्गोचर होते याचा अर्थ आपण त्याच्याशी एकरूप होतो. एरवी मात्र बोलत चालत असताना ध्यानात अनुभवलेल्या आत्मवस्तूवर श्रद्धा ठेवूनच व्यवहार करावा लागतो. नियमित साधना करणाऱ्या साधकाला सद्गुरु ध्येयापर्यंत कसे नेतात, त्याच्या काही खुणा साधकाला कळतात का? कळतात. त्याचं प्रेम वर्धिष्णू होतं, त्याची बुद्धीची स्थिरता टिकून राहायला सुरुवात होते. विपरीत प्रसंगात आणि चांगल्या प्रसंगी देखील तो वाहून जात नाही अथवा खचत नाही असं त्याचं घडतं. सद्गुरु ध्येयापर्यंत पोचतायत, आपल्याला घेऊन जातायत, हे साधने व्यतिरिक्त वेळेमध्ये साधनेसारखी स्थिती अनुभवाला येते. ध्यान करत नसताना देखील आपण साक्षी आहोत, अलिप्त आहोत. अलिप्ततेने जगत व्यवहार पाहतो आहोत, आपल्या देह मन बुद्धीची कर्म ही तशीच पाहतो आहोत असं मधून मधून विशेष चिंतन न करता, विशेष आठव न करता देखील स्फुरायला सुरुवात होते. सर्वत्र प्रभू भरून राहिलेला आहे, सर्वत्र सम आहे, शुभ आहे, सर्वांच्या कल्याणाची प्रेरणा, सर्वांच्या शुभ चिंतनाची प्रेरणा अशी निर्माण होते. तेव्हा आपण आपल्या प्रकृतीपासून वर आलेले आहोत, ध्येयाच्या दिशेने चाललेले आहोत हे निश्चित समजतं. याच्या त्या खुणाच आहेत आणि हे होत असताना मधून अधून चांगलं ध्यान लागणं हे घडत राहतं. आणि चांगल्या ध्यानामध्ये आत्मस्वरूपाशी तदाकारता आणि त्याचा अभीट आनंद असा तो घेतच राहतो. खूप शिष्य वाढले तरी सद्गुरूंचे लक्ष प्रत्येकाकडे कसे असते म्हणजे त्याची प्रोसेस काय असं मला वाटतं विचारायचं असेल की लक्षात कसं राहतं. अमुक नाव अमुक ठिकाणी राहणारा आणि तो तर सद्गुरूंवर एवढं प्रेम करतोय, सद्गुरू आता त्याच्या घरी त्याच्या झोपडीत त्याच्याकडे लक्ष कसं ठेवत असतील, हो की नाही. अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरू आत जाऊन बसतात आणि ते आतूनच लक्ष ठेवतात. मी या गोष्टीवर फार विचार केलाय कारण मला स्वामीजींच्या वेळेला हाच प्रश्न पडत असे की इतक्या लोकांना त्यांचं प्रेम जाणवतं, इतक्या लोकांच्या अंतर्यामी ते आहेत, ते इतक्या लोकांच्या अंतर्यामी कसे राहतात. आणि नियमित त्यांच्या समोर श्रवणाला येणारे सोडा, पण नागपूरला असणारे, हैदराबादला असणारे, चेन्नईला असणारे, ते कुठं कुठं जातात. एकदा असं झालं की एक पत्र आलं दुकानात मी बसलेला असताना. पोस्टमननी पत्र दिलं, स्वामीजींनी ते पत्र फोडलं आणि माझ्या हातात दिलं, म्हणाले वाच. त्यांना वाचायचं तर दिवा वगैरे लावून वाचायला लागत असे. दिवे लावलेले नव्हते दुकानात, काउंटरच्या आत ते बसलेले होते. मी पत्र वाचायला सुरुवात केली. ते पत्र स्वामीजींकडे येणाऱ्या आत्माराम प्रभूंचं होतं, अल्जेरियाहून आलेलं होतं. आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की तुम्ही सर्व ठिकाणी एकाच वेळेला असता याचा मला प्रत्यय आला. त्याचा गोषवारा मी सांगतोय. देव दिवाळीच्या दिवशी त्याची बायकोचं नाव मी विसरलो आता, तिला आम्हाला असं दोघांनाही तीव्रतेने वाटलं की आज आपण नैवेद्य करावा आणि स्वामीजी येणार, बर का. आपण येणार नाही असं कधीच वाटलं नाही. आम्हाला वाटलं आज स्वामीजी आपल्याकडे येणार आणि सगळा स्वयंपाक झाल्यावर खरोखरच आपण सरलाताईं बरोबर आलात. आम्ही स्वप्न आहे की सत्य आहे हे आम्हाला समजेना. आमच्या घरी आलात, थांबलात, जेवलात आणि आपण परत गेलात. ते म्हणाले की हा भ्रम आहे की काय पत्रात, असं म्हणून मी स्वतःला चिमटा घेतला. पण दोन माणसं जेवल्यानंतर जे अन्न कमी होतं तेवढं कमी झालेलंच होतं, आपण आलेले होतात. मी ते पत्र वाचलं, तिथं अजून कोणी एक दोन तीन जण बसलेले होते. सुषमाताईंनी विचारलं की हे काय आहे. स्वामीजींनी अगदी अलिप्तपणे वाचलं, ठेवून दिलं. स्वामीजी म्हणाले की हे ज्याच्या त्याच्या पुरतं खरं समजावं, ज्याच्या त्याच्या पुरतं हे खरं समजावं, ते खोटं कधीच नसतं. त्या व्यक्ती करता हे खरं असतं. त्या व्यक्तीला जेव्हा व्यक्ती दिसते तिथं तेव्हा ते खरं असतं, पण तुमच्या करता याचा काही मतलब नाही, असं स्वामीजी सुषमाताईंना म्हणाले. त्यांनी हा प्रसंग त्यांच्या कुठल्याही नंतरच्या याच्यात येऊही दिला नाही. अशा गुढतेचं वलय त्यांना नकोही होतं. पण असं जरी सुषमाताईंना ते म्हटले तरी देखील नंतर त्यांनी त्याची एक मीमांसा देखील सांगितली ते म्हणाले की तुम्हाला सद्गुरु म्हणून मी जो दिसतो तशी मी व्यक्ती नाही. मी खरं म्हणजे परमात्म्याशी एकरूप झालेलो असल्यामुळं एकाच वेळेला सर्व ठिकाणी परमात्म्यासारखा आहे. सद्गुरूंचं खूप तीव्र स्मरण केल्याने त्या परमात्म्याला आकार धारण करणं भाग पडतं, त्याच्याशी माझा काही संबंध नाही असं म्हणावे. हे परस्पर परभार होणारी घटना आहे. याच्यात माझ्या शक्तीचा प्रश्न येत नाही. मी गेलोही नाही. मी सुद्धा तुमच्याबरोबर पत्रातून हे प्रथमच ऐकतो आहे. पण असं होऊ शकतं लीना, असं होतं ना. लीना अमेरिकेत असताना तिच्या प्रेग्नन्सीमध्ये झाल्यावर, बाळ झाल्यावर तिथं तिला मी दिसलो. कसा दिसलो? मला फोनवर त्यांनी सांगितलं, हा तीव्र स्मरणामुळे होणारा भाग आहे. जर स्वामीजींकडून हे ऐकलं नसतं तर मी असं म्हटलं असतो की ही माझी करामत आहे, मी एवढा शक्तिमान आहे. पण मी किती अल्प शक्तिमान आहे हे मला माहित आहे. मी एवढा शक्तिमान नाही. पण मला असा भ्रम झाला असता एखाद वेळेला. पण स्वामीजी म्हणाले की परमात्मा हा सर्व ठिकाणी असल्यामुळं, स्मर्तृगामी असल्यामुळं तो आपला आपण आकार धारण करतो आणि त्या व्यक्तीचं समाधान करतो. हे त्या व्यक्तीकरता अत्यंत खरं आहे. हे खोटं नाही. पण हे तुमच्याकरता मात्र लक्षात घेण्यासारखं नाही असं ते म्हणाले. तुमच्याकरता हे फार तर खोटं समजा, पण त्या व्यक्तीकरता हे खरं आणि सद्गुरूंकरता देखील खरं. पण ते व्यक्ती म्हणून असलेल्या सद्गुरूंची ती कमाई, ती करामत नाही. ती सद्गुरू तत्वाची करामत आहे. आपल्या स्वतःचा महिमा अनाठाई वाढू नये म्हणून स्वामीजी किती दक्ष होते हे याच्यावरून लक्षात आलं. अशा रीतीने खूप शिष्य वाढले तरी सद्गुरूंना काहीच अडचण पडत नाही, कारण त्याच्या चैतन्याला स्पर्श करून त्यांनी उपदेश केलेला असतो. हा स्पर्श नजरेनी होतो, शब्दांनी होतो, संकल्पांनी होतो, स्पर्शांनी होतो, प्रत्येकाला हा घडतो. त्याच्यामध्ये ते काही उणे ठेवत नाहीत. म्हणून समर्थांनी सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू असं म्हटलेलं आहे. जो साधनेनी मग नंतर हळूहळू अधिक 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 समजायला सुरुवात होते की त्यावेळेला आपल्याला काय मिळालेलं आहे. खूप शिष्य वाढले तरी सद्गुरूंचे लक्ष प्रत्येकाकडे असतेच ह्याची 100% खात्री आहे. पण हे कसे घडते याबद्दल उत्सुकता आहे म्हणून विचारले. तर हे या पद्धतीने होत. आपल्या इथं अनुग्रह घेऊन गेलेली हे कामशेट खडकी या भागामध्ये राहणारी तरुण मुलं सैन्यात दाखल झाली आणि फ्रंटवर आता जे काही चाललेलं आहे तिथून फोन करतात मला की फार तणाव आहे, फायरिंग चाललंय, आम्ही जबाब देतोय असं म्हणतात. आम्ही जबाब देतोय त्यांना. पण त्या सगळ्या याच्यात ते असं म्हणत असतात की रात्री स्वामीजी तुम्ही येऊन मला भेटलात, तुमच्यामुळे आम्ही शांत आहोत. तर ही शक्ती परस्परच काम करत असते. त्याच्यासाठी स्वामीजींना इथून झोप मोडून तिथं जाण्याची गरज पडत नाही. हा प्रश्न विचारण्याचं धाडस करतो आहे. जर योग्य वाटत नसेल तर मला क्षमा करा. मला तुम्ही कशाही प्रकारचे प्रश्न विचारा असं मी तुम्हाला सांगतो. प्रश्नात योग्य अयोग्य नसतं आणि ट्रान्सपरन्सी ही तर सदैवच असायला पाहिजे. असं असल्यामुळं प्रश्नाबद्दल मला कधीच असं वाटत नाही. उलट हा खूप चांगला प्रश्न होता असं मला लक्षात येतं की या प्रश्नामुळं गुरु शिष्याचं नातं नेमकं कशा रीतीने असायला हवं हे मी सांगू शकलो. कधी कधी काय होतं प्रवचनात ठरून आलेल्या विषयाच्या व्यतिरिक्त फार इकडे तिकडे बोलायचं कारण पडत नाही. कारण तो विषय सांगायचा असतो, त्या विषयाला एक धार असते, ओघ असतो. त्यामुळे हे सत्संगाचे कार्यक्रम तशा रीतीने अशा प्रकारचे खुलासे करून घेण्यासाठी तुम्हाला आणि मला खुलासे करून देण्यासाठी देखील खरंच योग्य असतात असं मला वाटतं. आपली वेळ संपली, एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.